चीनी मंडी .com पॉडकास्ट।
वीसी डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 23 ऑक्टोबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज बाजारात साखरेची चांगली मागणी दिसून आली। दिवाळीच्या उत्सवामुळे आगामी काळात मागणी चांगली होईल अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3220 रुपये ते 3300 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3420 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3230 रुपये होता, तर M30चा व्यापार 3280 रुपये ते 3330 रुपये राहिला। कोलकाता M30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3830 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3320 रुपये ते 3235 रुपये होता, तर M30चा व्यापार 3400 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, 2018-19 हंगामामधील 150 पेक्षा कमी क्युमजा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये आज चांगली मागणी होती। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $336.80 प्रतिटन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.15 सेंट्स होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $330 ते $332 राहिला। एक्सपॅक्टरीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2600 रुपये ते 2800 रुपये प्रति मॅट्रिक टन राहिली। एक्सपॅक्टरीनुसार महाराष्ट्रात कच्च्या साखरेची निर्यात 1975 रुपयांवर करीत आहेत। कच्च्या साखरेचे FOB संकेत $316 ते $318 पर्यंत होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.928 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.0799 झाला। क्रूड फ्युचर्स 3836 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $53.95 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 94.99 अंकांनी वर येऊन 3805.83 अंकावर मंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 1.55 अंकांनी वर येऊन 1160.10 वर बंद झाला।